कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी यतीन कार्यकर आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
अर्थात इरावतीचं पण एकीकडे आय एम शुअर की तिचं करिअर सुरू असेल आणि एकीकडे तुमचं सुरू असणार. सो मग ह्या दरम्यान मला वाटतं तुम्हाला दोन मुली आहेत.
तिला दोन मुले आहेत.
तुम्हाला नाही
आहेत? नाही नाही, आमच्या नाही.
बर, सो मग आफ्टर दॅट आता नाव यू गाईज आर नॉट स्टेइंग टुगेदर.
शी गॉट मॅरिड. आमचा डिवोर्स झाला, तिचं लग्न पण झालं आणि तिला आता दोन मुली आहेत.
अच्छा, आय डिंट नो दिस. कारण विकिपीडियावर सगळ्या गोष्टी मिळत नाही, त्यामुळे मी विचारलं. ओके, पण यू गाईज वर टुगेदर, तुमचं इतकं छान जमत होतं, तुम्ही एका फील्ड मध्ये होतात, सगळं काही यु नो सुरळीत चालू असताना लग्नानंतर किती वर्षांनी तुम्ही डिवोर्स घेतला आणि त्याचं कारण काय होतं?
96 ला आमचं लग्न झालं होतं आणि 2001 ला आमचा डिवोर्स झाला. तिच्या शब्दात सांगायचं तर कारण शी ड्रिफ्टेड अवे. Let's keep it at that.
Okay. She... But you guys are still talking to each other. तुम्ही बोलता एकमेकांशी?
Not at all.
नाही, but you appreciate each other's work. कारण तुम्ही आताच म्हणाले की तिने इतकं सुंदर काम केलंय.
तिने पण माझं हे अप्रिशिएट करते. तिने मला एकदा फक्त व्हॉट्सअप केलं होतं का कॉल केला होता हे सांगायला की मुन्ना भाई मध्ये छान काम केलं.
न विसरणारा रोल म्हणजे मुन्ना भाई MBBS. अर्थात म्हणजे यु नो व्हॉट सर, आय सिरियसली वॉन्ट टू कॉम्प्लिमेंट यू. तुम्ही शांती मध्ये फक्त डोळ्यांनी अभिनय केला, तिथे पण तुमचे डोळे जास्त बोलायचे दॅन द डायलॉग्स. आणि मुन्ना भाई MBBS मध्ये तर म्हणजे तुम्ही लिटरली नो डायलॉग्स, ओनली अभिनय बाय युअर आईज. सो काय म्हणजे ते कसं, हाऊ डू यू मॅनेज दॅट? आणि मुन्ना भाई MBBS च्या काय आठवणी तुम्ही आमच्यासोबत शेअर कराल?
मुन्ना भाई MBBS चा रोल बेसिकली मी मागून घेतला.
हो,
कुठला सीन दिला होता माहितीये मला? डॉक्टर 1 काहीतरी, डॉक्टर 2. त्याच्या बिल्डिंगच्या खाली पार्किंग लॉट मध्ये राजू भेटला. काय दिली तू टेस्ट? नाही राजू, नाही दिया. क्यों, मेरी फिल्म में काम नहीं करेगा? राजू तेरी फिल्म में तो काम कभी भी एनी टाइम, तेरे साथ कभी भी काम कर. लेकिन ये फिल्म में ना तीन रोल है जो मैं कर सकता हूँ. उसमें से एक पहला रोल तूने संजय दत्त को दिया हुआ है, दूसरा रोल तूने बोमन ईरानी को दिया हुआ है, तीसरा ये रोल है जो मैं करना चाहता हूँ. अगर इफ यू वॉन्ट मी टू डू दिस I'll be the happiest man in the world. पहिलं त्याचं वाक्य अलग आहे, लेकिन उसमें डायलॉग नाही आहे, तो मेरे को चाहिए ही नहीं. चल, घेऊन गेला मला आणि माझी स्क्रीन टेस्ट राजूनी स्वतःहून घेतली.
क्या बात है.
फक्त एकच म्हणाला मला, यू हॅव टू लूज वेट. हा म्हटलं कितना करू बोल. अराउंड 8-10 kg कमी. मी 12 kg वजन कमी केलं होतं.
डेडिकेशन हा फुल. मुन्ना भाई MBBS च्या काय आठवणी तुम्ही आमच्यासोबत शेअर कराल?
तेव्हा फिल्म तिकडे संपत होती जिकडे हिरो हिरोईनला भेटतो, म्हणजे संजय दत्त ग्रेसी सिंगला भेटतो छतावरती, तिकडे संपत होती फिल्म.
बर,
आम्ही जेव्हा तो माझ्या दाढी करण्याचा सीन आहे ना,
हा
मुन्ना भाई धावी बोलवतो आणि माझी हजामत करतो, तर तो सीन शूट झाला आमचा. आणि राजू आला माझ्याकडे की यतीन तेरे लिए एक और सीन लिखा है. तू पागल हो गया, तेरी हो गई फिल्म यार, तू क्यों खींच रहा है? तर नको रे, नको खेचू रे, तू परत नंतर एडिटिंग टेबलला उडवणार? नाही नाही, यू विल बी टेलिंग अ स्टोरी. तरी मी त्या आय वॉज आफ्टर की नको हे काप, नको नको नको. नाही येतील सी, त्यांनी मला करेक्ट लॉजिक दिलं त्या माझं. जर तो सीन नसता तर अख्ख्या फिल्ममध्ये तुम्ही म्हणजे ऑडियन्सनी आनंद बॅनर्जीचा आवाजच ऐकला नसता.
बरोबर आहे.
आणि आज सगळ्यांना सांगतो, म्हणजे बघतायत त्यांना पण सांगतो, तुझ्या रेडिओच्या लोकांना पण सांगतो, जो मुन्नाभाईचा सीन आहे तो माझा आवाज नाही आहे, तो राजकुमार हिरानीचा आवाज आहे.
ओ क्या बात है यार. सो दिस आय थिंक यू आर रिव्हिलिंग फॉर द फर्स्ट टाइम. अर्थात शांती तर मी बघितलीच होती, पण चट्टान नावाची जी सिरियल होती.
हा, गंमत कशी झाली, जेव्हा शांती सुरू होती ऑन एअर होती तेव्हा चट्टान पण ऑन एअर होती. आणि लोक येऊन असं म्हणायची, सर आप चट्टान में हो ना, सर आप शांती में हो ना, अरे हा हा दोन, अरे इतना यंग इतना बुढा, असं ते व्हायचं. आणि पण मला चट्टानच्या ज्या आठवणी आहेत ना, त्या माझ्या शम्मी कपूरच्या आठवणी कधीच विसरू शकत नाही. अप्रतिम, फार छान छान त्याने खूप शिकवलं मला. म्हणजे स्क्रिप्ट जेव्हा यायचं ते वाचायचं आहे ना, आणि ते ज्या तऱ्हेने तो सीन करेक्ट तो मोल्ड करून त्याचा अर्थ बरोबर बाहेर आणून स्वतःच्या शब्दात तो सीन तयार करून तो प्रेझेंट करताना, कधी कधी असं व्हायचं की सीन त्यांचा नसायचा, तो मित्राच्या कडे ओरिएंटेड असेल किंवा माझ्याकडे ओरिएंटेड असेल, सुनेकडे ओरिएंटेड असेल, तर त्याप्रमाणे ते सजेस्टही करायचं, अरे हे हे ना त्याचा अर्थ हा आहे, तो असं समजून बोल. हे असं ऍक्च्युली आम्हाला बसून प्रॉपर ट्रेनिंग प्रॉपर दिल्या होत्या. आणि त्यांनी माझं नाव शांताराम ठेवलं होतं.
मी शांताराम माहिती आहे तुम्हाला.
ऍक्च्युली त्यांच्यावरच.
हो
हो. तुम्हाला काय आहे ना, तुम दिखते हो गिरीश कर्नाड जैसे.
ऍक्च्युली
ऍक्च्युली आय डोंट. तर तुम दिखते हो गिरीश कर्नाड जैसे, लेकिन आय डोंट लाईक हिम ॲज अन ॲक्टर, असं स्पष्ट सांगितलं माझं. बट देन द नेक्स्ट पर्सन आय वुड इक्वेट यू, आप मराठी हो इसलिए आय विल बी कॉलिंग यू शांताराम फ्रॉम वी शांताराम. ओके सर, ॲज यू विश.
ऑनर यार म्हणजे. 93.5 रेड एफएम बजाते रहो.